प्रत्येक वंशातील, प्रत्येक राष्ट्रातील, प्रत्येक भाषेतील व्यक्तीचे येशू स्वागत करताना दिसतो. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते देवाची मुले झाली. जो मार्ग स्वर्गाला जातो अशा अरुंद रस्त्यावर ते आहेत. देवाची मुले एका कुटुंबाप्रमाणे आहेत आणि प्रभूमध्ये सर्व एक झालेली आहेत.